चीनी मंडी .com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे साखर कारखान्याची अचानक तपासणी। जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी बुधवारी सिंहारा साखर कारखान्याच्या काट्याची अचानक तपासणी केली। यात काट्यामध्ये कोणतीही त्रुटी आढळली नसल्याचं सांगण्यात आलं। काटा तपासणीनंतर यशपाल सिंह यांनी धामपूर साखर कारखान्याच्या ऊस क्षेत्रालाही भेट दिली आणि ऊसाचं चांगलं पीक आल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं। धामपूर कारखान्यानं ट्रेंच पद्धतीनं ऊसाची पेरणी केली आहे, त्याची पाहणी करण्यासाठी भेट देण्यात आली होती असं यशपाल सिंह यांनी सांगितलं। या पद्धतीनं आलेल्या ऊसाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं। यशपाल सिंह यांच्यासोबत धामपूर साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक आझाद सिंह देखील उपस्थित होते। त्यांनी यशपाल सिंह यांना ऊस क्षेत्राची माहिती दिली।